प्रेषितांची कृत्ये अध्याय 5। हनन्या नावाचा एक मनुष्य होता, त्याच्या पत्नीचे नाव सपीरा होते। हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली, परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले। त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते। त्याच्या पत्नीला हे माहीत होते, तिने या गोष्टीला संमती दिली होती। पेत्र म्हणाला,
हनन्या, तू तुझ्या अंतकरणावर सैतानाला का अधिकार चालू देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसविण्याचा प्रयत्न केलास। तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते। अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्याशी नाही तर देवाशी खोटे बोललास।
जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला। काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले। ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले तो अति भयभीत झाला। सुमारे 3 तासांनंतर त्याची पत्नी आत आली। सपीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते। पेत्र तिला म्हणाला,
मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हाला किती पैसे मिळाले? अमुक इतक्यात पैशाला मिळाले काय?
सपीराने उत्तर दिले,
होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले।
पेत्र म्हणाला,
देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्या नवऱ्याने का ठरविले? ऐक, त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळ आहेत। तुझ्या नवऱ्याला जसे नेले तसे ते तुलाही नेतील।
त्या क्षणी सपीरा त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली। तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की ती मेलेली आहे। त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले। सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले। प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या। सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या आणि ते सर्व एक चित्ताने सलमोनाच्या द्वार मंडपात जमत असत आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत, परंतु सर्व प्रेषितांची स्तुती करीत आणि कितीतरी लोक पुढे येऊन प्रभू येशूवर विश्वास ठेवीत। अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या। त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला, म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाटागर अंथरुणावर ठेवीत असत। लोक येरुशलेम सभोवतालच्या गावागावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले। तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली। प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र सदुकी नावाचा एक गट यांना फार हेवा वाटू लागला। त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले। पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला। देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला,
जा आणि मंदिरात उभे राहा। येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा।
जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले। ती पहाटेची वेळ होती आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले। प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले। त्यांनी यहुदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन जे यहुदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलावली। मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले। जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावस गेले तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत, म्हणून त्यांनी परत जाऊन यहुदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले। शिपाई म्हणाले,
तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यास कुलूप लावलेले होते, तसेच पहारेकरही दारावर पहारा देत आहेत, परंतु आम्ही जेव्हा दार उघडले तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही।
मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले, ते गोंधळात पडले व यानंतर काय होईल याबद्दल भुचकळ्यात पडले। नंतर कोणी एक आला आणि म्हणाला,
ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.
तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील. त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. तो म्हणाला,
आम्ही तुम्हाला येशू या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती, आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणीचा प्रसार सर्व येरुसलेमेभर केलात, आणि या मनुष्याच्या येशूच्या मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.
पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले,
आम्हाला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही. तुम्ही येशूला मारले, तुम्ही त्याला वजनस्तंभावर खिळले, परंतु त्याच देवाने जो आमच्या वाडवडिलांचा पूर्वजांचा देव होता त्याने येशूला मरणातून उठविले. देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की यहुदी लोकांनी त्यांची हृदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.
जेव्हा यहुदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जीवे मारण्यासंबंधी विचार सुरू केला. सभेमध्ये गमलियल नावाचा एक पुरुष उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता आणि सर्व लोक त्याला मान देत असत. त्याने लोकांना सांगितले की काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. नंतर तो त्यांना म्हणाला,
इस्रायलाच्या लोकांनो, ह्या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा. काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे 400 जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले. त्याचवेळी त्याचे अनुयायी ही पांगले, ते काहीच करू शकले नाहीत. नंतर गालिलातून यहुदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यांनीही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्याला सुद्धा मारण्यात आले व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले. म्हणून आत्ता मी तुम्हाला सांगतो, या लोकांपासून दूर राहा, त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील, पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल. यहुदी लोकांनी गमलियेलचा सल्ला मानला.
त्यांनी प्रेषितांना पुन्हा बोलावले, त्यांना फटके मारले आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला, आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले. प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदा नालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो, यामुळे ते आनंदी झाले. आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभू आहे हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत.